सुसाईड करणार आहे असं सांगते ती. ते सुसाईडचं येड तिच्या डोक्यातून काढा जरा.
नाही पण आता ते काय करावं.
हा ते तिच्या डोक्यातून काढा थोडस. म्हणजे सुसाईड हे पर्याय नाही आहे ना. खूप औषध आहे इथून पुढे अजून.
हे तर सांगत आहे मी तिला.
आणि कितीतरी पोरींच आयडियल आहे ती. तिच्यासारखे जगायला बघतात पोरी. आणि ती सुसाईड करते म्हटल्यावर अवघड आहे. आज थोडंच असते.
तू कुठं आहे? बाहेर आहे का? ये ना.
नाही तुम्ही बोला. तुम्ही
ते काय बोला? तिला एवढं क्लिअर बोलू मी. आता ती त्याच मुद्द्यावर असेल तर मग.
हा ती एवढं म्हणजे त्या दिवशीपासून मी तिला सांगतोय की ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट करू. नाहीच म्हणत होती. आज ठीक आहे म्हणते. तू सांगतो आणि ते सांगतेत तर तुमच्या मनासारखं मी ट्रीटमेंट करते. पण ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर मी सुसाईड करणार आहे. आज थोडंच असते. तुम्ही सांगा तिला थोडं ते काढा तिच्या डोक्यातून ते सुसाईडच.
तुला काय म्हणत होती ती? काय आनंद दे काहीतरी म्हणे ना तुला आनंद दे म्हणून. काय
काय नाही. आता तिचा फोन आला तर मला की कशाला सांगितलंस तू. मी म्हटलं कशाला म्हणजे गरजेचं आहे म्हटलं ते सांगणं. असं थोडंच असते. सुसाईड म्हणजे काय?
तू कुठं आहे? इथंच आहे ना?
हा इथंच आहे. मी बाहेर आहे.
बोलतो.
हा ते तेवढं तिच्या डोक्यातून काढा फक्त ते सुसाईडचं. सुसाईड ऑप्शन नाही आहे ना. ठीक आहे. ठेवू. हो.